आता पुढील नोंदीकडे वळूया. जलपरिसंस्था अर्थात अॅक्वेटिक इकोसिस्टम. जलपरिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक आणि जैविक घटक यामध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेत सागरी पर्यावरण तसंच सरोवर, नद्या, तलाव, आर्द्रभूमी इत्यादी जलप्रणालींचा समावेश होतो. या परिसंस्थांमुळे मानवाला विपुल प्रमाणात नैसर्गिक संसाधने उपलब्ध होतात. या सर्व परिसंस्थांमध्ये पाणी हा महत्वाचा घटक असतो. गोड्या पाण्यामध्ये आणि खाऱ्या पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. या परिसंस्थांमध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्या निरनिराळ्या जाती राहत असतात. पाण्यांमध्ये भौतिक परिसंस्थेतील निरनिराळ्या प्रमाणामध्ये पोषक द्रव्ये वाहून नेली जातात आणि जलपरिसंस्थांमध्ये निक्षेपित होतात. त्यांचा उपयोग या परिसंस्थांमधील सजीवांना होतो. पाण्याची खोली, स्वच्छता, क्षारता, तापमान, त्यातील प्रकाश, ऑक्सिजनचे प्रमाण, कार्बनाचे प्रमाण, प्रवाहाचा वेग, पाण्यातील पदार्थ इत्यादी प्राकृतिक वैशिष्ट्यांनुसार जलपरिसंस्थांमधील जैवविविधता अवलंबून असते. गोड्या जलपरिसंस्थेचे स्थिर जलपरिसंस्था आणि प्रवाही जलपरिसंस्था असे दोन वर्ग केले जातात. गोडे जल परिसंस्था आणि खारे जल परिसंस्था यांचे पुढील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे प्रकार आणि उपप्रकार केले जातात. आता तो तक्ता कसा आहे ते बघा. गोडे जल परिसंस्था, आता त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत, प्रवाही जल परिसंस्था आणि स्थिर जल परिसंस्था. प्रवाही जल परिसंस्थेमध्ये पुन्हा नदी परिसंस्था आणि इतर जलप्रवाह परिसंस्था असे दोन प्रकार मोडतात. तर स्थिर जली परिसंस्थेमध्ये आपण तलाव परिसंस्था, सरोवर परिसंस्था आणि आर्द्रभूमी परिसंस्था अशा तीन प्रकारांकडे बघतो. आता खारे जल परिसंस्था कशी असते बघा. त्याच्यामध्ये मचूळ जल परिसंस्था आणि क्षार जल परिसंस्था असे दोन प्रकार मोडतात. मचूळ जल परिसंस्थेमध्ये पुन्हा त्रिभुज प्रदेश परिसंस्था असते आणि क्षार जल परिसंस्थेमध्ये किनारी, उथळ, प्रवाळ बेट परिसंस्था आणि खोल सागरी परिसंस्था असे दोन प्रकार आढळतात. तर आर्द्रभूमी परिसंस्था ही विशेष परिसंस्था आहे. आपण आता त्या परिसंस्थांची माहिती घेतो आहोत कारण या परिसंस्थेमधील पाण्याची पातळी ऋतूनुसार बदलते. यातली पाणी उथळ असल्यानं वनस्पती विपुल वाढतात. मासे, कठीण कवचाचे जलचर तसेच जलपक्षी यांच्या निवासासाठी अशा परिसंस्था आदर्श आहेत. सागरी परिसंस्था अधिक क्षारयुक्त असतात तर मचूळ जलाची क्षारता सागरी जलापेक्षा कमी असते. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात मचूळ जल परिसंस्था असतात. यात खारफुटी वनस्पती विपुल प्रमाणात वाढतात. खारफुटी वन परिसंस्था जैव वस्तुमानाच्या दृष्टीने एक महत्वाची उत्पादक परिसंस्था मानली जाते. पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या खोऱ्यातील दलदली प्रदेशातील सुंदरबन हे जगातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे खारफुटीचे वन आहे. जलपरिसंस्थांमधील गोड्या पाण्यावर मनुष्याचे जीवन अवलंबून असल्याने या परिसंस्थांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. मत्स्योद्योगासाठी जलपरिसंस्था अतिशय उपयुक्त असतात. दलदल आणि आर्द्रभूमीभोवती राहणाऱ्या लोकांसाठी या परिसंस्था आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या आहेत. पाण्यातील विविध वनस्पती आणि मासे, कठीण कवचाचे जलचर यांच्या विक्रीतून लोकांना आर्थिक लाभ होतो. अलीकडच्या काळामध्ये नद्यांवर धरणे बांधून जलाशयांची निर्मिती केली जाते. या जलाशयातील पाण्याचा वर्षभर वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग व्हावा हा उद्देश असतो, परंतु त्याचे दुष्परिणाम निसर्गातील नदी परिसंस्थांवर होतात. निमशुष्क प्रदेशामध्ये जलसिंचनाचा उपयोग शेतीसाठी केला जातो, परंतु त्यामुळे मृदेतील क्षारतेचे प्रमाण वाढते आणि मृदेच्या पृष्ठभागावर क्षार जमा होतात आणि ती मृदा नापीक होते. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, नागरीकरणात वाढ इत्यादींमुळे जलप्रदूषणाचे प्रमाण वाढते. परिणामी जलपरिसंस्थांमधील सजीवांचे जीवन धोक्यामध्ये येते. जलपरिसंस्थांचा शाश्वत उपयोग व्हावा यासाठी जलप्रदूषणास रोखणे आवश्यक आहे. प्रवाही जलाचे रूपांतर स्थिर जलाशयामध्ये झाले तर जलीय परिसंस्थेचे स्वरूप बदलते आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. जलपरिसंस्थांचे विशेषत आर्द्रभूमीचे संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे. आर्द्रभूमीचा उपयोग अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यासाठी केला तर जैवविविधतेच्या संधारणासाठी उपयुक्त ठरू शकेल. ही नोंद जयकुमार मगर यांनी लिहिली आहे.